लुकाचे सुवर्तमान याचा 19वा अध्याय। येशूने यरिहोत प्रवेश केला आणि त्यामधून जात होता तेव्हा पहा जक्कै नावाचा कोणी एक मनुष्य होता। तो मुख्य जकातदार असून खूप श्रीमंत होता। येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काहीच चालेना, कारण तो ठेंगणा होता। तेव्हा तो सर्वांच्या पुढे पळत गेला आणि येशूला पाहण्यासाठी एका उंबराच्या झाडावर चढला, कारण तो त्याच रस्त्याने पुढे जाणार होता। मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टीवर करून त्यास म्हणाला, जक्कया तोरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे। तेव्हा त्याने तोऱ्याने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले। हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे। तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा मी आपले अर्धे धन गरीबास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चोपट परत करतो। येशू त्यास म्हणाला, आज या घराचे तारण झाले आहे, कारण हा मनुष्य सुद्धा आब्रामाचा मुलगा आहे, कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधाव्यास आणि ताराव्यास आला आहे। ते ह्या गोष्टी ऐकत असता त्याने त्यास एक दाखला सांगितला, कारण तो यरुशलेम शहराजवळ होता आणि देवाचे राज्य आताच प्रकट होणार आहे असे त्यांना वाटत होते। तो म्हणाला, कोणी एक उमराव आपण राज्य मिळवून परत यावे या उद्देशाने दूर देशी गेला। त्यांनी आपल्या 10 दासांना बोलावले व त्यांना 10 नाणी देऊन सांगितले, मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा। त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ह्याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही। मग असे झाले की तो राज्य मिळून पुन्हा परत आल्यावर ज्यांना त्याने व्यापाऱ्याकरिता पैसा दिला होता त्यावर किती नफा झाला हे समजावे म्हणून दासांना आज्ञा देऊन त्यांना बोलाविले। पहिला पुढे आला आणि म्हणाला, धनी तुम्ही दिलेल्या नाण्यावर मी आणखी 10 नाणी मिळवले आहेत। तेव्हा तो त्यास म्हणाला, चांगल्या दासा छान केलेस, तू थोडक्या विषयी विश्वासू झालास म्हणून तू 10 नगरावर अधिकारी होशील। मग दुसरा आला व म्हणाला, धनी तुमच्या 5 नाण्यावर मी 5 नाणी आणखी मिळवली। आणि तो त्यास म्हणाला, तू 5 नगरावर अधिकारी असशील। मग आणखी एक दास आला आणि म्हणाला, धनी आपण दिलेले नाणे मी हात रुमालात बांधून ठेवले होते, आपण कठोर आहात, जे आपण ठेवले नाही ते आपण काढता आणि जे पेरले नाही ते कापता, म्हणून मला तुमची भीती वाटत होती। धनी त्यास म्हणाला, दुष्ट दासा तुझ्यात शब्दांनी मी तुझा न्याय करतो, तुला ठाऊक होते की मी कडक शिस्तीचा मनुष्य आहे, मी जे दिले नाही ते घेतो आणि जे पेरले नाही त्याची कापणी करतो, तर तू माझा पैसा पिढीवर का ठेवला नाहीस? मग जेव्हा मी परत आलो असतो तेव्हा ते मला व्याजासह मिळाले असते। त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांना तो म्हणाला, त्याच्यापासून ते नाणे घ्या आणि ज्याच्याजवळ 10 नाणे आहेत त्यास द्या। ते त्यास म्हणाले, धनी त्याच्याजवळ 10 नाणे आहेत। धनीने उत्तर दिले, मी तुम्हाला सांगतो ज्याच्याजवळ आहे त्यास अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याच्याकडे जे काही असेल ते सुद्धा काढून घेतले जाईल, परंतु मी राज्य करू नये अशी इच्छा करणाऱ्याचा माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर ठार मारा। येशूने या गोष्टी सांगितल्यावर तो वर यरुशलेम शहरापर्यंत गेला। तो वर जाताना जेव्हा तो जेतून डोंगर म्हटलेल्या टेकडी नजीक असलेल्या बेथफगे आणि बेथानी जवळ आला तेव्हा त्याने आपल्या 2 शिष्यांना असे सांगून पाठवले व म्हटले, तुमच्या समोर असलेल्या खेड्यात जा, तुम्ही प्रवेश करताच ज्यावर कोणी बसले नाही असे शिंगरू तुम्हास बांधलेले आढळेल ते सोडून येते आणा। जर तुम्हास कोणी विचारले की तुम्ही ते का सोडता तर म्हणा की प्रभूला याची गरज आहे। ज्यांना पाठवले होते ते गेले आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्यास आढळले। ते शिंगरू सोडित असता त्याचा मालक त्यांना म्हणाला, तुम्ही शिंगरू का सोडता? ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे। त्यांनी ते येशूकडे आणले, त्यांनी आपले झगे शिंगरावर घातले आणि येशूला त्याच्यावर बसविले। येशू रस्त्यावरून जात असता लोक आपली वस्त्रे रस्त्यावर पसरत होते। तो जेव्हा जैतून डोंगरावरच्या उतारावर आला तेव्हा सर्व शिष्य समुदाय त्यांनी जे चमत्कार पाहिले होते त्याबद्दल मोठ्या आनंदाने देवाची स्तुती करू लागला। ते म्हणाले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव। जमावातील काही पुरुषी येशूला म्हणाले, गुरुजी आपल्या शिष्यांना गप्प राहायला सांगा। त्याने उत्तर दिले, मी तुम्हाला सांगतो जर ते शांत बसतील तर हे धोंडे ओरडतील। तो जेव्हा जवळ आला व त्याने शहर पाहिले तेव्हा तो त्यांच्यासाठी रडला आणि म्हणाला, कोणत्या गोष्टी तुला शांती देतील? ते जर तू आज जाणून घेतले असते तर, परंतु आता त्या तुझ्या नजरेपासून लपून ठेवण्यात आले आहेत। तुझ्यावर असे दिवस येतील की तुझे शत्रू तुझ्या भोवती कोट उभारतील, तुला वेढतील आणि सर्व बाजूने तुला कोंडीत पकडतील। ते तुला तुझ्या मुलांना तुझ्या भिंतीच्या आत धुळीस मिळवितील व दगडावर दगड राहू देणार नाहीत, कारण तू देवाच्या तुझ्या पुढे येण्याचा समय तू ओळखला नाही। येशूने परमेश्वराच्या भवनात प्रवेश केला व विक्री करीत होते त्यांना बाहेर घालून लागला आणि त्यांना म्हणाला, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की माझे घर प्रार्थनेचे घर आहे, पण तुम्ही ते लुटारूंनी गुहा केले आहे। तो दररोज परमेश्वराच्या भवनात शिकवित असे. मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक लोकांच्या पुढारी त्यास ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते, पण ते तसे करण्यासाठी त्यांना काही मार्ग सापडत नव्हता, कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत.